आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी जुलै 24, 2022. विषय सत्य. सोनेरी मजकूर योहान. असा काळ येत आहे की खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपालना करतील. तशी वेळ आता आलेली आहे आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत. उत्तरदायी वाचन करिंथकरांस. तुम्ही विश्वासात आहात की नाही याविषयी स्वतःची परीक्षा पहा. पारख करा, ख्रिस्त तुमच्या मध्ये आहे याची जाणीव तुम्हाला होत नाही का? जर अर्थात तुम्ही परीक्षेत उतरला नाही तर. कारण खरेपणाविरुद्ध आम्हास काही करता येत नाही तर खरपणासाठी करता येते. म्हणून देवाच्या दयेद्वारे आम्हाला ही सेवा मिळाली आहे. आम्ही धीर सोडत नाही तर आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी सोडून दिल्या आहेत. आम्ही कपटाने वागत नाही आणि कपट दृष्टीने देवाच्या वचनाचा उपयोग करीत नाही तर देवासमोर खरेपण प्रगट करण्यास आम्ही आपणासमोर सर्व लोकांच्या सद्विवेक बुद्धीला पटवितो. कारण देव जो म्हणाला अंधारातून प्रकाश होवो, त्याने तो प्रकाश आमच्या अंत करणात ख्रिस्ताच्या चेहऱ्यात देवाच्या गौवाच्या ज्ञानात दाखवावा. धडा उपदेश बायबल पासून स्तोत्र संहिता. मला मार्ग दाखव आणि मला तुझे सत्य शिकव. तू माझा देव आहेस, माझा तारणारा आहेस. मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो. जखऱ्या. बरेख्या मुलगा जखऱ्या याला परमेश्वराचा संदेश मिळाला. पारसचा राजा दार्यावेश याच्या कारकिर्दीला 1 वर्ष आणि 8 महिने झाले तेव्हाची ही गोष्टी. जखऱ्या बरेख्याचा मुलगा व बरेख्या प्रेषित इद्दोचा मुलगा होय. हा संदेश पुढील प्रमाणे होता. परमेश्वर तुमच्या पूर्वजांवर फार रागावला होता, म्हणून तू पुढील गोष्टी लोकांना सांगितल्या पाहिजेस. परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझ्याकडे या आणि मी तुमच्याकडे येईन. सर्व शक्तिमान परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या. परमेश्वर म्हणाला, तुमच्या पूर्वजांप्रमाणे वागू नका. तुमच्या पूर्वजांनी आपली वाईट वर्तणूक बदलावी, वाईट गोष्टी करण्याचे टाळावे. ती सर्व शक्तिमान परमेश्वराची इच्छा असल्याचे त्या काळच्या संदेष्ट्यांनी त्यांना समजावून सांगितले होते, पण त्यांनी माझे ऐकले नाही. परमेश्वराने या गोष्टीची आठवण करून दिली. परमेश्वर म्हणाला, तुमचे पूर्वज कालवश झाले आणि ते संदेष्टे सुद्धा चिरकाल जगले नाही. ते संदेष्टे माझे सेवक होते. त्यांच्या मार्फत मी तुमच्या पूर्वजांना माझे नियम आणि शिकवणूक कळवीत असे. शेवटी तुमच्या पूर्वजांना धडा मिळाला. ते म्हणाले, सर्व शक्तिमान परमेश्वराने बोलल्याप्रमाणे केले. आमच्या दुराचाराबद्दल व दुष्कृत्यांबद्दल आम्हाला शिक्षा केली आणि ते देवाला शरण आले. चखऱ्या. परमेश्वर म्हणतो, सियोने खुश हो का? कारण मी येत आहे व मी तुझ्या नगरीत राहीन. त्यावेळी पुष्कळ राष्ट्रांमधील लोक माझ्याकडे येतील. ती माझी माणसे होतील. मी तुझ्या नगरीत राहीन. मग मला सर्व शक्तिमान परमेश्वराने पाठविले असल्याचे तुला समजेल. चखऱ्या. तुझ्या बलाने अथवा शक्तीने नव्हे तर माझ्या आत्म्याद्वारे तुला मदत मिळेल. चखऱ्या. परमेश्वराचा चखऱ्याला पुढील प्रमाणे संदेश आहे. सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की जे योग्य व न्याय आहे तेच तुम्ही करा. एकमेकांवर दया करा, एकमेकांना करुणा दाखवा, विधवा अनाथ परके व गरीब यांना दुखवू नका, एकमेकांचे वाईट करण्याचे मनात सुद्धा आणू नका, पण त्या लोकांनी ऐकण्याचे नाकारले, देवाला पाहिजे ते करण्यास नकार दिला, देवाची वाणी ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी आपले कान झाकून घेतले, ते अतिशय दुराग्रही बनले, त्यामुळे एखाद्या झंझावाताप्रमाणे मी इतर राष्ट्रांना त्यांच्या विरुद्ध उठवीन, ज्या राष्ट्रांची त्यांना माहिती नव्हती अशी राष्ट्रे देशावर आक्रमण करून त्यांचा नाश करतील आणि हे प्रसन्न राष्ट्र नाश पावेल। चखर्या परमेश्वर म्हणतो, मी सियोनला परत आलो आहे, मी यरुशलेमला राहत आहे, यरुशलेम निष्ठावान नगरी म्हणून ओळखली जाईल, सर्व शक्तिमान परमेश्वराचा पर्वत पवित्र पर्वत म्हणून ओळखला जाईल। सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, पहा पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशांतून मी माझ्या माणसांची मुक्तता करीत आहे, मी त्यांना परत येथे आणि ते यरुशलेम मध्ये राहतील, ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा कृपावंत व श्रद्धावान देव होईल। पण तुम्हाला पुढील गोष्टी करणे भाग आहे, तुमच्या शेजाऱ्यांना सत्य सांगा, न्यायालयात निर्णय घेते वेळी जे सत्य आणि योग्य अशाच गोष्टी करा, त्यामुळे शांतता येईल, आपल्या शेजाऱ्यांना त्रास देण्यासाठी कट करू नका, खोटी आश्वासने देऊ नका, अशा वाईट गोष्टीत आनंद मानू नका, का कारण या गोष्टींची मला चीर आहे, परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत, तुम्ही सत्य आणि शांती यावर प्रेम केलेच पाहिजे। सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, भविष्यात पुष्कळ गावचे लोक यरुशलेमला येतील, निरनिराळ्या गावातील लोक एकमेकांना भेटतील, ते म्हणतील, आम्ही सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करण्यास जात आहोत, आणि इतर लोक म्हणतील, आम्हाला सुद्धा यावेसे वाटते, देव तुमच्या बरोबर आहे असे आम्ही ऐकलंय, त्याची उपासना करण्यासाठी आम्ही तुझ्या बरोबर येऊ का। लूक मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालिलास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली। सभास्थानात एक मनुष्य होता, त्याच्यात अशुद्ध आत्मा होता, तो मोठ्याने ओरडून म्हणाला, हे नासरेथचे येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे, तू आमचा नाश करावयास आला आहेस काय, तू कोण आहेस हे मला माहित आहे, देवाचा पवित्र तोच तू आहेस। येशूने त्याला दटावले आणि म्हटले, शांत राहा आणि त्याच्यातून निघ। तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्याला जमिनीवर खाली ढकलले व त्या माणसाला काहीही इजा न करता तो बाहेर आला। सर्व जण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले, हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत, अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो व ते बाहेर येतात। अशा प्रकारे त्या भागात त्याच्याविषयी सगळीकडे ही बातमी पसरली। येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला। शिमोनाची सासू अतितापाने आजारी होती, त्यांनी येशूला तिला बरे करण्याविषयी विनविले। येशू तिच्या जवळ उभा राहिला, त्याने तापाला आज्ञा दिली व ताप निघाला, ती ताबडतोब उठली आणि त्यांची सेवा करू लागली। इफिसकरांस देवाच्या इच्छेने झालेला येशू ख्रिस्ताचा दास पौल याजकडून। इफिसकरांस म्हणून मी जो प्रभू मधील कैदी दास तो तुम्हाला विनंती करतो, देवाकडून तुम्हाला जे पाचारण झालेले आहे त्याला शोभेल अशा प्रकारे राहा। आम्हा सर्वांना आमच्या पित्यातील एकत्वापणामुळे विश्वासाची आणि देवाच्या पुत्राविषयीच्या ज्ञानाची जाणीव होते आणि पूर्णत्वाची जी परिमाणे ख्रिस्ताने आणली आहेत त्या उच्चतेपर्यंत पोहोचून परिपक्व मनुष्य होण्यासाठी आमची वाढ होते। हे असे आहे म्हणून यापुढे आपण लहान बाळकासारखे नसावे, म्हणजे माणसांच्या कपटाने त्यांची लबाडी जी कपटयोजनेला महत्व देते, अशा प्रत्येक नव्या शिकवणुकीच्या वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हिलकावणारे होऊ नयेत, त्याऐवजी आपण प्रेमाने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने ख्रिस्तासारखे होण्यासाठी वाढावे। ख्रिस्त हा मस्तक आहे, यासाठी तुम्ही अंत करणामध्ये व आत्म्यात नवे केले जावे आणि नवा मनुष्य तुम्ही धारण करावा जो देवाप्रमाणे निर्माण केलेला आहे. म्हणून लबाडी करू नका. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या बरोबरच्या व्यक्तीशी खरे तेच बोलावे. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. चांगुलपणाने सत्याचे प्रदर्शन प्राप्त होते. अंतःकरण दैवी सत्य आणि प्रेमापासून दूर असताना आपण वांस जीवनाची कृतज्ञता लपवू शकत नाही. आपल्याला सर्वात जास्त गरज आहे ती कृपेत वाढ होण्याच्या उत्कट इच्छेची प्रार्थना, जी संयम, नम्रता, प्रेम आणि चांगल्या कृतींमध्ये व्यक्त केली जाते. सत्याच्या पवित्र गाभाऱ्यात गंभीर आयातीचे आवाज आहेत, परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाही. जेव्हा आपल्या जीवनातील तथाकथित सुख दुःख नाहीसे होतात, तेव्हाच आपल्याला त्रुटीचे दफन आणि आध्यात्मिक जीवनात पुनरुत्थानाची निर्विवाद चिन्हे दिसतात. संदेष्टा. एक आध्यात्मिक दृष्टा आध्यात्मिक सत्याच्या जाणीवपूर्वक तथ्यांपुढे भौतिक अर्थाचा लोप होणे. आत्मा प्रेरित कुलपिताने सत्याचा आवाज ऐकला आणि मनुष्य माणसाशी जसा जाणीवपूर्वक बोलतो तसे देवाशी बोलले. मानवी ज्ञान गोष्टींच्या खोट्या अर्थाने खोलवर जाण्यापूर्वी भौतिक उत्पत्तीवर विश्वास, जो एक मन आणि अस्तित्वाचा खरा स्रोत टाकून देतो, हे शक्य आहे की सत्याचे छाप ध्वनीसारखे वेगळे होते आणि ते आले आदिम संदेष्ट्यांना आवाज म्हणून. जर श्रवणाचे माध्यम संपूर्ण आध्यात्मिक असेल तर ते सामान्य आणि अविनाशी आहे. ख्रिश्चन शहीद हे ख्रिश्चन विज्ञानाचे संदेष्टे होते. दैवी सत्याच्या उत्थान आणि पवित्र शक्तीद्वारे त्यांनी शारीरिक इंद्रियांवर विजय मिळवला. हा विजय केवळ विज्ञानच स्पष्ट करू शकते. प्रथम सत्य त्याच्या अनुयायांच्या अल्पतेने आणि विश्वासूपणाने कधी पुढे जाते हे तुम्हाला कदाचित कळेल. अशा प्रकारे काळाची वाटचाल स्वातंत्र्याचा ध्वज घेऊन पुढे जाते. या जगाच्या शक्ती लढतील आणि त्यांच्या प्रेक्षकांना आज्ञा देतील की जोपर्यंत सत्य त्यांच्या सिस्टमचे सदस्य होत नाही तोपर्यंत रक्षकांना जाऊ देऊ नका. पण विज्ञान टोकदार संगीनाकडे लक्ष देत नाही, पुढे जाते. नेहमी काही ना काही कोलाहल असतो, पण सत्याचा दर्जा गाठला जातो. छळाच्या वेळी सत्यापासून दूर जाणे हे दर्शविते की आपल्याला सत्य कधीच समजले नाही. जेव्हा आपण स्वतःचे बनवलेले नसलेले अनुभवाच्या फायद्यांचा दावा करण्याचा प्रयत्न करतो, जे पेरले नाही ते कापण्याचा प्रयत्न करतो आणि इतरांच्या श्रमात बेकायदेशीरपणे प्रवेश करू इच्छितो, तेव्हा सुधारित नसलेल्या संधी आपल्याला फटकारतील. मानवी दुःखासाठी आपण हा उपाय शोधत नाही तोपर्यंत सत्य अनेकदा शोधले जात नाही, कारण आपल्याला चुकीचा त्रास होतो. धार्मिकतेसाठी होणारा छळ भूतकाळातील आहे असे समजणे आणि आज ख्रिश्चन धर्म जगामध्ये शांततेत आहे कारण त्याला पंथ आणि समाजांनी सन्मानित केले आहे, हे धर्माचे स्वरूप चुकीचे आहे. त्रुटीची पुनरावृत्ती होते. संदेष्टा, शिष्य आणि प्रेषित ज्यांच्यासाठी जग योग्य नव्हते, ज्या परीक्षांना सामोरे जावे लागले, ते सत्याच्या प्रत्येक प्रवर्तकाची कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वाट पाहत आहेत. नैतिक रसायनीकरणात जेव्हा वाईट भ्रमाची लक्षणे वाढतात, तेव्हा आपण आपल्या अज्ञानात विचार करू शकतो की परमेश्वराने वाईट केले आहे. परंतु आपण हे जाणून घेतले पाहिजे की देवाचा नियम तथाकथित पाप आणि त्याचे परिणाम उघड करतो. फक्त सत्य सर्व वाईट भावना आणि पाप करण्याची सर्व शक्ती नष्ट करू शकते. सत्याचा वैयक्तिक आदर्श म्हणून ख्रिस्त येशू रब्बिनिकल चूक आणि सर्व पाप आजार आणि मृत्यू सत्याचा आणि जीवनाचा मार्ग दाखविण्यासाठी आला. हा आदर्श येशूच्या संपूर्ण पृथ्वीवरील कारकिर्दीत प्रदर्शित झाला. आत्मा आणि भौतिक अर्थ सत्य आणि चूक यांच्यातील फरक दर्शवितो. जर देवाने मनुष्याला आजारी पाडले तर आजारपण चांगले असले पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध आरोग्य वाईट असले पाहिजे, कारण तो जे काही करतो ते चांगले आहे आणि ते सर्व काळ टिकेल. जर देवाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने आजारपणा येतो तर आजारी असणे योग्य आहे आणि आम्ही करू शकत नाही तर शहाणपणाचे आदेश रद्द करू. हे नश्वर मनाच्या विश्वासाचे उल्लंघन आहे, पदार्थाच्या कायद्याचे किंवा दैवी मनाचे नाही, ज्यामुळे आजारपणाचा विश्वास निर्माण होतो. उपाय म्हणजे सत्य आहे, काही फरक पडत नाही. हे सत्य आहे की रोग वास्तव आहे. जर आजार खरा असेल तर तो अमरत्वाचा आहे. सत्य असल्यास तो सत्याचा एक भाग आहे. सत्याची गुणवत्ता किंवा स्थिती नष्ट करण्याचा तुम्ही दृढसह किंवा त्याशिवाय प्रयत्न कराल का? परंतु जर आजारपण आणि पाप हे भ्रम आहेत तर या नश्वर स्वप्नातून किंवा भ्रमातून जागृत होणे आपल्याला आरोग्य, पवित्रता आणि अमरत्व प्राप्त करेल. हे प्रबोधन म्हणजे ख्रिस्ताचे कायमचे येणे, सत्याचे प्रगत स्वरूप जे चूक काढून टाकते आणि आजारी लोकांना बरे करते. आरोग्य ही वस्तूची नसून मनाची स्थिती आहे, किंवा भौतिक संवेदना आरोग्याच्या विषयावर विश्वासार्ह साक्ष देऊ शकत नाही. मन उपचाराचे शास्त्र हे दर्शविते की ते कशासाठीही अशक्य आहे, परंतु मनाने खरी साक्ष देणे किंवा माणसाची वास्तविक स्थिती प्रदर्शित करणे. म्हणून विज्ञानाचे दैवी तत्व भौतिक इंद्रियांच्या साक्षीला उलट करून मनुष्याला सत्यात सुसंवादीपणे अस्तित्वात असल्याचे प्रकट करते, जो आरोग्याचा एकमेव आधार आहे. आणि अशा प्रकारे विज्ञान सर्व रोग नाकारते, आजारी लोकांना बरे करते, खोटे पुरावे काढून टाकते आणि भौतिक तर्काचे खंडन करते. स्वर्गाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे, सुसंवाद आहे आणि दैवी विज्ञानातील ख्रिस्त आपल्याला हा मार्ग दाखवतो. चांगले देव आणि त्याचे प्रतिबिंब याशिवाय दुसरे कोणतेही वास्तव जाणणे, जीवनाबद्दल दुसरे कोणतेही भान नसणे आणि तथाकथित वेदना आणि इंद्रियांच्या आनंदापेक्षा श्रेष्ठ होणे होय. आत्मप्रेमघन शरीरापेक्षा अधिक अपारदर्शक आहे. धीर धरून देवाच्या आज्ञाधारकतेने आपण प्रेमाच्या सार्वत्रिक विद्रावकाबरोबर विरघळण्यासाठी परिश्रम करूया, जो अविचल आहे. आत्म इच्छा स्व औचित्य आणि आत्मप्रेम जे अध्यात्माविरुद्ध युद्ध करते आणि पाप आणि नियम आहे. जीवनाचा पोशाख सत्य आहे. शाश्वत सत्य हे विश्व बदलत आहे. नश्वर जसे आपले मानसिक कपडे घालतात तसे विचार अभिव्यक्तीमध्ये वाढतात. प्रकाश होऊ द्या ही सत्य आणि प्रेमाची शाश्वत मागणी आहे. अराजकता क्रमवारीत बदलत आहे आणि गोलाकारांच्या संगीतामध्ये मतभेद आहेत. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. केतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.